चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दोन दिवसांनंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ। गेल्या 24 तासात 72,000 नवे रुग्ण। कोरोनाच्या आकड्यांमध्ये दिवसागणित होणाऱ्या वाढीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये घट दिसून आली, पण आज कोरोनाचे जास्त नवे रुग्ण आढळून आले। काल 61,000 आसपास रुग्ण होते, तर यामध्ये आज 10,000 जवळपास वाढ दिसून आली। दुसरीकडे भारतामध्ये कोरोना संक्रमितांचा आकडा 67,00,000 वर गेला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार गेल्या 24 तासात कोरोनाचे 72,049 नवे रुग्ण आढळले। दरम्यान कोविड-19 मुळे 986 लोकांचा मृत्यू झाला आहे। कालच्या तुलनेत मृतांच्या संख्येत वाढ दिसून आली। काल 804 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता। आकड्यांनुसार आतापर्यंत देशांमध्ये एकूण 67,57,132 लोकांचा कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे। कोरोनाला मात देणाऱ्या लोकांची संख्या 57,44,694 इतकी झाली आहे। कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 9,07,883 इतकी आहे। कोरोनामुळे आत्तापर्यंत देशामध्ये 1,04,555 इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे। याशिवाय सक्रिय रुग्णांमध्ये घट आणि कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे।